धडा चार, 5.4 संवाद वाचू आणि ऐकूया. नमस्कार कदम आजी, आता तब्येत कशी आहे?
तब्येत ठीक आहे.
आता ऐका, डॉक्टरांनी तुम्हाला या गोळ्या घ्यायला सांगितल्या आहेत. यातली निळी गोळी फक्त सकाळी एकदा, गुलाबी आणि पांढरी दुपारी जेवण झाल्यावर, आणि रात्री ही पांढरी गोळी. समजलं का?
हो, गुलाबी गोळी सकाळी आणि निळी रात्री.
नाही हो आजी, निळी सकाळी आणि गुलाबी दुपारी जेवण झाल्यावर.
बरं, गुलाबी सकाळी.
नाही, नीट ऐका, निळी गोळी सकाळी एकदा.
निळी गोळी सकाळी एकदा.
एक गुलाबी आणि एक पांढरी दुपारी जेवण झाल्यावर, आणि रात्री फक्त पांढरी. आता समजलं का?
हो समजलं, धन्यवाद सिस्टर.